चीनी मंडी .com पॉडकास्ट।
नोकेनमुळे साखर कारखान्यांचं गाळप थांबलं। जनता कर्फ्यूमुळे नजीबाबाद आणि बरकातपूर साखर कारखान्यात नोकेन स्थिती आहे। ऊस उपलब्ध न झाल्यामुळे दोन्ही साखर कारखान्यांच्या गाळपावर मोठा परिणाम झाला। शेतकरी सहकारी साखर कारखाना नजीबाबादच्या गेट आणि ऊस क्रय केंद्रांवर रविवारी जनता कर्फ्यूमुळे ऊस पुरवठा ठप्प होता। ऊस पुरवठा न झाल्यामुळे कारखाना नो केन स्थितीत होता। यामुळे 4 वाजल्यापासून कारखान्यात गाळप थांबवण्यात आलं। तिकडे उत्तम साखर कारखाना बरकतपूरमध्ये रविवारी संध्याकाळी नो केनमुळे साखरेची साखळी थांबवावी लागली। 18 तासानंतर उत्तम शुगर कारखाना बरकतपूरचं गाळप सोमवारी सकाळी 10 वाजता पुन्हा सुरू झालं। साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक विश्वास राज म्हणाले, ऊस पुरवठा मिळाल्यानंतरच साखर कारखान्यांचं गाळप सुरू करण्यात आलं।